गुजारा तो मुश्किल है, बट बर्थडे सेलिब्रेट करना बहुत आसान है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर बर्थडे सेलिब्रेशन सुरू है। मॉर्निंग नंबर वन मध्ये आशाला बऱ्याचशा आशा आहेत सचिन कडून। आशाचा भाऊ आहे सचिन आणि त्याचा असतो आज वाढदिवस। त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि यंदा 10वीचं वर्ष आहे म्हणे, त्यामुळे चांगला अभ्यास कर आणि छानपैकी पास हो, बट टेन्शन घेऊ नको। या सगळ्या सल्ल्यांनी युक्त आशा विशेष पाठवल्या आहेत आशानं सचिनसाठी। सुरेशचा आला होता कॉल, सुरेशचा बेस्ट फ्रेंड आहे स्वप्नील, त्याचाही असतो आज वाढदिवस। स्वप्नीलला हॅपी बर्थडे विश करत नाशिकमध्ये ज्यांचं कोणाचे आहेत वाढदिवस, सगळ्यांना हॅपी बर्थडे। तुमच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात, एन्जॉय, बजाते राहो।